पर हेच 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण एका सिरियस विषयाबद्दल बोलतो आहोत. म्हणजे न्यूजपेपरमध्ये काही आत्महत्येच्या, काही काही खून करण्याच्या, काही किडनॅपिंगच्या अशा वेगवेगळ्या, आणि किडनॅपिंगसुद्धा अंधश्रद्धेला धरून मग झालेली किडनॅपिंग अशा स्वरूपाच्या काही बातम्या ऑल ऑफ अ सडन शेजारी शेजारी वाचायला मिळाल्या. ते वाचल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की येस, या सगळ्याचा पाया आहे ना, एका सेकंदात कोणी ठरवत नाही की माझ्या आयुष्यात हे झालं, आता मी आत्महत्याच करणार, दॅट्स इट. ही एका सेकंदात ठरणारी ही गोष्ट नाही आहे. या माणसाने माझ्याबरोबर इतकं इतकं वाईट केलं ना, मी आता जातो आणि त्याचा खून करतो. बरं, एक बातमी तर इतकी विचित्र आहे खुनाची की नातवानं स्वतःच्या आजीचा खून केला रे. तर हा खून करण्यामागचं कारण म्हणजे ऑल ऑफ अ सडन 2-3 दिवसात तो काहीतरी विचित्र वागायला लागला होता आणि तिसऱ्या दिवशी त्यानं खून केला आणि नंतर त्या पुढ्यात जाऊनही बोलायला अवघड ती गोष्ट की त्यांनी त्याच्या आजीला जाळलं स्वतःच्या झोपडीमध्ये आणि शेकोटीसारखा तो तिथे बसून राहिला. ह्या गोष्टी बोलत असताना सुद्धा जीभ जड पडते. करत असताना त्या माणसाला ऑल ऑफ अ सडन या गोष्टी घडत नाही रे. थॉट प्रोसेस असते, कुठेतरी विचार खुंटलेला असतोय, कुठेतरी ती सायकॉलॉजी तयार होत जाते. ही प्रोसेस तयार होत असताना कुठेतरी एकटेपण, कुठेतरी माझ्या मनात काय चाललं आहे ते न शेअर करणं, हे सुद्धा महत्त्वाचं एक रिझन आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं खूप कारण आहे. सुपर एक्स 93.5 रेड एफ एमवर खरंच संवाद हरवत चालला आहे का? खरंच असा माणूस नाही राहिला आहे का बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात की ज्याच्यासोबत आपण गोष्टी शेअर करू शकतो, ज्याच्याकडून आपण सल्ला मागू शकतो, भले आपलं मन रितं करण्यासाठी, हलकं करण्यासाठी का होईना आपण बोलू शकू भरभरून. ऐकणारी माणसं कमी होत चालली आहेत का आयुष्यातली? 6601935 नंबर आहे. म्हणजे फार फिलॉसॉफिकल आणि पोएटिक वगैरे वाटेल, पण ही सिच्युएशन खरंच येत चालली आहे का? आहे कोणाकडे या प्रश्नाचं उत्तर? कोणाला या विषयावर बोलायचं आहे? 6601935 नंबर आहे. बोलताय तुम्ही, बजाते राहा.